आचरती दिसे बरवा तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानियागा जैसा का जळानाजी उभा ठाके तो जरी आपण पे जळानाजी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणूनही वेगळा आहे अथवा नावे हन जो रिगे तो थडियेचे रुख जाता देखे वेगे तेची साचो कार्य जो पाहू लागे तो रुख म्हणे अचळ तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे नाणी वायाने मग आपण या जो जाणे निष्कर्म ऐसा आणि उदो अस्तुचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्म तो जाणे कर्मीची असता तो मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळानाजी न बुडे भानुबिंब तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एके ठाई बैसला परी सर्वत्र तोच गेला हे असो विश्व जाहला आंगे चितो। हरिओम।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर संत। हरि हरि हरि। मागच्या वेळेला आपण ओव्या वाचलेल्या होत्या संसार म्हणीचे महापूर माझी जळचरे अपार डंखू धावती विखार काळ सर्प या ज्या ओव्या होत्या त्या संसाराचं वर्णन करणाऱ्या ओव्या होत्या। एखादं जीवन जेव्हा घडतं तेव्हा त्या जीवनाच्या माग संकल्प शक्ती असते तर जीवन घडतं आणि ही संकल्प शक्ती तयार होण्यासाठी देखील कशाची तरी आवश्यकता आहे। संसाराचं स्वरूप जर समजलं तर संसारातून मुक्त होण्याचा प्रश्न निर्माण होतो। संसाराचं स्वरूप जर घातक आहे असं समजलं तर कोणी एखादा त्याच्यातून मोकळा होण्याचा प्रयत्न करणार? ज्याला संसाराचं स्वरूप अडचणीचं आहे असं वाटतच नाही त्याच्यापक्षी तो त्याच्यापासून मोकळा होण्याची धडपड करण्याचा प्रश्नच येत नाही। बहुतेक सर्व संतांनी संसाराचं जे वर्णन केलेलं आहे ते संसारोयम अतीव विचित्रहा असंच केलेलं आहे। या ठिकाणी मृत्यू आहे, या ठिकाणी कामक्रोध आहेत, या ठिकाणी नाना प्रकारची दुःख आहेत याची आठवण करून दिलेली आहे। संसाराचं वर्णन करत असताना संसार जर दुःखमय आहे असं समजलं तर त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रश्न। म्हणून संसाराचं अनेक संतांनी तो दुःखमय आहे अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे। सर्वसाधारण संसार व्यतीत संसारात जीवन होत असताना आपण खूप दुःखात आहोत असा बोध फार कमी जणांना असतो, जवळपास नसतो। जशी महापुरात पडलेली वस्तू ही वाहतच जाते आणि वाहण्याखेरीज तिला गत्यंतर नसतं, तसं संसारात आलो की नाना गोष्टी निर्माण होतात. भूक निर्माण होते, तहान निर्माण होते, झोपेची आवश्यकता निर्माण होते. कोणीतरी पालन पोषण करतं, शिकवतं, तो मोठा होतो, तोही स्वतःच्या भूकेची सोय करतो, आपल्यावर अवलंबून आहेत त्यांच्या भूकेची सोय करतो. असं सगळं करत असताना एके दिवशी आपल्याला जायचं आहे. आपण हे जगत सोडून जाणार आहोत याचं भान न ठेवता सगळं जीवन जगतो. मला मध्यंतरी एक मुलगा म्हणाला की माझ्या अख्ख्या जिंदगीत, बरं का, माझ्या अख्ख्या जिंदगीत इतका कमी पाऊस मी पाहिलेला नव्हता, असं म्हणाला. तो किती वर्षांचा होता? 22 वर्षांचा होता. तो म्हणतो माझ्या जिंदगीत असा मी कमी पाऊस पडला नव्हता, पडलेला पाहिला नव्हता. तर ही जिंदगीची भाषा ज्याची 22 आहे, ज्याची 52 आहे, ज्याची 82 आहे, हे सगळं कमी आहे. काळाचा ओघ जर पाहायचा झाला तर हे सगळं कमी आहे. क्षणात संपणारं आयुष्य आहे. एक क्षणभर जरी श्वास घ्यायला मिळाला तरी ननू लाभ वा नसऊ, असं कालिदास म्हणतात. तरी त्याच्यापेक्षा अधिक लाभ काही नाही, कारण मरणम प्रकृती ही शरीरिणाम. मरण हे शरीराची खरं म्हणजे प्रकृती आहे. विकृती जीवितम उच्चतई बुधई ही. त्याच्यामध्ये तो जेवढा जिवंत राहील तशी खरी तर पंडित असं म्हणतात की ती विकृतीच मानली पाहिजे. याची जाणीव फार थोड्या जणांना असते. सर्वजण काळाच्या भक्षस्थानी पडतात. पण काळाच्या भक्षस्थानी आपण पडणार आहोत याची जाणीव नसते. समर्थांनी मरणाचे स्मरण असावे असं सांगितलेलं आहे. आपण मरणार आहोत याचं स्मरण सहसा नसतं. असलं तरी देखील ते फार अंधुक असतं. चालायचंच कधीतरी जायचं आहे असं मनुष्य म्हणतो ते खूप मनापासून म्हणत नाही. समर्थ सुरुवातीला ज्या संसारावर आपण प्रेम करतो आहोत या काय जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, 100 वेळेला प्रेम करावं कवी म्हणतात. जगण्यावर जे प्रेम आहे ते करत असताना मृत्यू येतो आणि ही भीती संत घालत नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे ते सांगतात. आणि कोणीही झाला, कितीही झाला तरी देखील, आणि त्यांनी कितीही पराक्रम गाजवला तरी देखील, त्यालाच इथून जायचं आहे. बाकी सगळी जमीन इथल्या इथं राहणार आहे, त्याचे मालक वेळोवेळी बदलतात. याचं भान जीवन जगताना नसतं. या संसाररूपी महापुरामध्ये संसाराचं महापुराच्या अंगाने वर्णन करून समर्थांनी या महापुरामध्ये कितीतरी अपार जलचर आहेत असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिले म्हणजे डंखू धावती विखार काळसर्प, विषारी काळसर्प, गृहीत्वैव केशेषु मृत्यूनाम. शेंडी पकडलेलीच आहे मृत्यूनी, कधी हिसका देईल तेव्हा जाईल. पण कोणालाही मोकळं सोडलेलं नाहीये, कधीतरी हिसका बसणार आहे। हे विषारी काळसर्प आणि त्यांची निर्दयता, मध्यंतरी 7-8 वर्षांपूर्वी तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल की एक भगिनी ऑफिसमध्ये आपला डबा उघडत असताना मैत्रिणी त्यांच्या सगळे बरोबर जेवायला बसलेले, ती कोशिंबीर हिरवी दिसत होती, हिरवट दिसत होती आणि विचारत होत्या की अशी कशी ही कोशिंबीर झालीय तुझी। तेवढ्यात त्यांचा फोन आला अर्जंट म्हणून त्या उठल्या, तर त्यांच्या यजमानांना ते जिथं होते तिथून ससून मध्ये ऍडमिट केलेलं होतं आणि ताबडतोब या असा निरोप होता। ते जेवण तसंच टाकून त्या गेल्या, त्या गेल्या तोपर्यंत त्यांचे मिस्टर गेलेले होते। विषबाधेनी गेले, डबा खाल्ला आणि गेले, त्रास व्हायला लागला आणि मिस्टर गेले। असं मिस्टर गेले हे त्यांना दिसत असताना त्यांना त्यांची दोन मुलं डोळ्यासमोर आली की तीही डबा खाणार आहेत, म्हणून मिस्टरांना तिथंच सोडून रिक्षा करून त्या शाळेत गेल्या, तर मुलांना ऍडमिट केलेलं होतं। त्या दवाखान्यात त्या धावपळ करत गेल्या तर मुलं गेलेली होती। घरी आल्यानंतर त्यांच्या फ्रीजमध्ये एक अगदीच 8-9 इंच लांबीचा हिरवा एक साप फिरत होता। आदल्या दिवशी भाजी आणलेली होती, त्या भाजीतून तो आला असेल फ्रीजमध्ये ठेवलेला। तो सगळीकडे फिरला, दह्यातून सगळीकडून फिरला, त्या बाईंना त्या बधीर झाल्या, वेड लागल्यासारखी त्यांची परिस्थिती झाली। इथपासून नैसर्गिक मृत्यूपासून अपघातापर्यंत कधीही कोणालाही काहीही होऊ शकतं आणि आपण देखील त्याच्यामध्ये आहोत याचं आपल्याला भान नसतं। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, असं समर्थ म्हणतात। शोक करणारा थोडाच थांबतो, तोही अकस्मात कधीतरी असाच जातो, शोक करताना त्याला पत्ताही नसतो। आणि आता देखील खरं म्हणजे अशा गोष्टी प्रवचनांमध्ये कितपत सांगाव्यात, आपण सगळ्यांनी वाचलेले असतात, पण जाग होण्यासाठी समर्थ सांगतायत त्याची तीव्रता करावी म्हणून केवळ असा उल्लेख मी केला। आणि आपल्याला जे वाईट वाटलं ते वाईट वाटणं हा आपल्या स्वतःच्या जिजी विषयावर असणारा अंततः आघात असतो म्हणून वाईट वाटतं। आपण असावं अशी जी आपली इच्छा असते ती आपण देहाच्या अंगाने असावं, आपण याचा अर्थ देह असं असल्यामुळे आपण देहाच्या अंगाने असावं असं आपल्याला वाटत असतं, पण आपलं स्वरूप हे देह नसून देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं अधिष्ठानभूत शुद्ध जाणीव स्वरूप अविनाशी शांत आनंद स्वरूप आहे याचा आपल्याला पत्ता नसतो। आपण खरंच अविनाशी आहोत, पण देह अविनाशी असावा अशी आपली इच्छा असते, कारण मी म्हणजे देह। हा जो आपल्या ठिकाणी असणारा मी आहे त्याला कळत न कळत असा बोध आहे की मी कायम अस्तित्व मात्र आहे, पण तो बोध देहाच्या अंगानी पडतो त्याला अबोध म्हणतात। तो अबोधात्मक भाव निर्माण होतो। असं असल्यामुळे जेव्हा जेव्हा अशा देहाच्या जाण्याच्या गोष्टी मृत्यूच्या गोष्टी आपण ऐकतो तेव्हा आपला संबंध असतो तेव्हा तर वाईट वाटतच, पण अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी ऐकल्या तरी देखील आपल्याला वाईट वाटतं। मृत्यूमुळे आपल्याला जे वाईट वाटतं त्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्या अस्तित्वावर आघात असतो। आपल्याबाबतही हे कधीतरी घडू शकतं याची कळत न कळत जाणीव आपल्याला होते। पण आपण मृत्यूनी सावध झालेले नाहीत। आपल्याला अनेक वेळेला मृत्यू आलेला आहे, जे देहाला आपण धारण केलेल्या देहाला अनेकदा मृत्यू आलेला आहे। त्याची आठवण आपल्याला नसते। संस्कार घेऊन आपण पुढे आलेले असतो पण मागच्या जन्माच्या मृत्यूची आठवण नसते। समर्थ आपल्या लक्षात आणून देत आहेत की हा डंखू धावती विकार काळ सर्प याची जरा आठवण ठेवली पाहिजे। हा काळ सगळ्यांच्या पाठीमागं, बळे लागला काळ हा पाठी लागी असं समर्थ म्हणतात, तसा पाठीमागं लागलेलाच आहे आणि कितीही पळालं तरी त्याच्यापासून सुटका कोणाचीच होत नाही। आणि सगळा आपला काळ हा या काळसर्पाला चुकवण्यामध्ये आणि आपण सुस्थिर राहावं, शरीराने धडधाकट राहावं यासाठी खर्च होतो। विनोबा असं म्हणतात की पक्षी झाडावर आनंदाने किलबिल करत असतात आणि पक्षाचं स्वातंत्र्य पाहून, झाडावर असलेल्या पक्षाचं स्वातंत्र्य पाहून माणसाच्या मनात देखील स्वातंत्र्याची फार उर्मी निर्माण होते की ते कसे मुक्त आहेत। पण जरा डोकावून पहा त्यांच्या आत, प्रत्येक जण घाबरलेला असतो, चिमणी कावळ्यापासून स्वतःचा बचाव करण्यामध्ये निमग्न असते, प्रत्येकाला दुसऱ्यापासून भीती आहे, आपला देह वाचवण्याची काळजी आहे, मांजरापासून भीती आहे, कुत्र्यापासून भीती आहे, एकाला दुसऱ्याची भीती आहे, स्वतःचं संरक्षण करण्यामध्ये निम्म्याहून जास्त शक्ती प्राणीमात्रांची पक्ष्यांची खर्च होते, उरलेली खाण्यात खर्च होते। आणि ते असं म्हणतात की माणसाचंही याच्यापेक्षा अधिक नाहीये हे माणसाला जर समजेल तर तो जीवनाबद्दल अधिक सखोल विचार केल्याखेरीज राहणार नाही। संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळसर्प, आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती। एक 2-5 मिनिटं आपण शांत बसू। हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम राम। मृत्यू आणि मृत्यूचं भय याच्या संबंधी मृत्यू कधीही आपल्याला गाठू शकेल असं ज्याच्या लक्षात आलं त्याचं सगळं जीवन बदलून गेल्याखेरीज राहणार नाही। एकदा नाथांकडे एक माणूस आला आणि म्हणाला की माझ्या ठिकाणी फार दुर्गुण आहेत, विकार आहेत, कामक्रोध आहेत, माझं जीवन हे शांत व्हावं, आपल्यासारखं भगवत भक्तीने भरून जावं असं मला वाटतं, मी काय करावं? नाथ म्हणाले की तूर्त ती गोष्ट बाजूला ठेवू, मला असं वाटतं की आजपासून सातव्या दिवशी तू काही या जगात नाहीस। नाथांकडे गेलो कशा करता आणि काय ऐकून परत आलो? नाथांचे हे शब्द त्याच्या आत एखाद्या बाणासारखे जाऊन रुतून बसले। त्याला सगळा संसार दिसायला लागला, सगळी त्याच्यातली अर्धवटता जी होती कित्येक गोष्टी पुऱ्या व्हायच्या राहिलेल्या होत्या, पण आपणच नसू तर होणार कसं? कितीतरी व्यवहार होते पण मृत्यू येईल हा विचार इतका पक्का झाला की कितीतरी लबाडी, खोटं बोलणं, विकार, काम, क्रोध याच्याऐवजी मृत्यूचं चिंतनच सुरू झालं। चार दिवस गेल्यानंतर तर त्यांनी अंथरूण धरलं की आपण जाणार आणि नाथ त्याच्या घरी आले। तो मृत्यूची तयारीच जणू करत होता, तो झोपलेला होता, रुग्णाईत झाल्यासारखा झाला। नाथ म्हणाले की किती वाईट कर्म हातून घडली, कामक्रोधांना किती वेळेला बळी पडलास? तो म्हणाला मृत्यूच्या वार्तेमुळे मी याच्यापैकी काही करू शकलो नाही, म्हणून मृत्यूचा बोध होणं ही फार जरुरीची गोष्ट आहे। समर्थ म्हणतात की आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती। आशा अमुक केलं म्हणजे अमुक होईल, माझ्याकडे एक भगिनी आल्या त्या मिस्टरांना घेऊन आल्या त्या, त्या आपल्या केंद्रात यायच्या आणि त्यांचे मिस्टर त्यांची झोप उडालेली होती। स्वस्थता अजिबात नाही, झोप नाही, तळमळ तळमळ होते आहे अशी परिस्थिती। 10 मिनिटं देखील कुठे शांत बसायचं तर त्यांना जमत नव्हतं। मी त्यांना कारण विचारलं तर ते म्हणाले की माझं फार मोठं नुकसान झालंय म्हणून मी तळमळतोय। म्हणलं काय नुकसान झालं? म्हणजे किती रुपयाचं नुकसान झालं? ते म्हणाले 10 लाख रुपयाचं नुकसान झालं आणि माझ्या सगळ्या आशा त्याच्यावर अवलंबून होत्या, त्यामुळे माझा डोळ्याला डोळा नाही, झोप नाही अशी परिस्थिती आहे। मी मला काय जमेल तसं सांगितलं, त्यांच्यावर माझ्या सांगण्याचा परिणाम होईल अशी त्यांची मनस्थितीच नव्हती। ते प्रसाद घेऊन बाहेर पडले, त्या शुक्रवार पेठेतल्या ते चप्पल स्टँडपाशी जाऊन चप्पल घालतायत। त्यांच्या मिसेस म्हणाल्या क्या यांना काही नुकसान वगैरे झालेलं नाहीये, यांना जेवढी अपेक्षा होती यांचे शेअर्स विकून मिळतील, यांना अपेक्षा होती की साधारणपणे यांना 30 लाख रुपये मिळाले पाहिजेत, तर त्या गोष्टीपासून यांना 20 लाख रुपये मिळालेत, तरी देखील यांचा फार मोठा फायदा झालेला आहे तेवढ्या याच्यात, पण 30 लाख मिळाले नाहीत, 20च मिळाले म्हणून 10 लाखाचं ते नुकसान सांगतात। ही जी आशा आहे आपल्याला इतकं इतकं मिळालं पाहिजे आणि ते मिळत नाहीये, ही आशा सगळ्या बाबतीत असते। माझ्या वडिलांचे मित्र होते, वडील माझे कोर्टात नोकरीला होते, एका गावात त्यांची ओळख झाली, अतिशय सज्जन गृहस्थ मध्यमवर्गीय, आणि आम्ही राहत होतो त्याच वाड्यात वर ते राहत असत, असं असल्यामुळे त्यांची जास्त ओळख झाली। माझ्या वडिलांचा संसार आणि त्यांचा संसार एकाच वेळेला सुरू झाला। ते वयानी मात्र मोठे होते, त्यावेळेलाच ते जवळपास 40 वर्षांचे होते, त्यांचं लग्न उशिरा झालेलं होतं, आणि माझी ताई, मग मी, त्यांना त्याच्यानंतर देखील 2 मुली झाल्या, आम्ही जसे झालो तसं, आणि मग मुलगा पाहिजे म्हणून आमचं तिथलं भोरमध्ये वास्तव्य होतं, त्याच्यात पुढे अजून 2 मुली त्यांना झाल्या। वकिलाकडे कारकून त्यांचं उत्पन्न अतिशय मर्यादित होतं, मग तिथून आम्ही दुसऱ्या गावी बदलून गेलो, वडिलांची बदली झाली, त्यामुळे त्यांच्याबद्दल मधून अधून कळत असे, आणि त्याच्यानंतर परत त्यांना अजून 2 मुलं झाली, मुलगा व्हावा म्हणून आशा, त्यांना 2 मुलगे झाले। पण हे करता करता ते 65 वर्षांचे पुढे झाले, वकिलांकडे काम करणं त्यांना जमेनासं झालं, ते चिंचवडला येऊन राहिले, आणि ही मुलं शिकतील, मग मोठी होतील, मग आपलं चांगलं चालेल, या आशेला मरण नव्हतं। लहानपणी माझ्यावर आणि माझ्या ताईवर पुत्रवत प्रेम त्यांच्या बायकोने केलं, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला अति आदर वाटत असे, नात्यासारखं वाटत असे। ते चिंचवडला आहेत असं म्हटलं, मी बँकेत नोकरीला लागलो, मी त्यांच्या घरी गेलो, परिस्थिती अशी होती की मी गेलो तर त्यांची एक मुलगी नेसायला, ती नुसती परकर आणि पोलक्यावर होती, पातळ देखील नेसू शकत नव्हती। मी अचानक गेलो, दार वाजवलं, माझ्याबरोबर बँकेतले अजून एक माझा मित्र होता, तर ती पटकन आत गेली आणि साडी नेसून आली, आणि मग त्यानंतर म्हणाल्या की धड कपडेही नाहीत अशी आमची परिस्थिती आहे। पण बघू, आता मुलगा 10वीत आहे, मग ही आशा, नंतर त्यांची सगळी मुलं बिघडली गरिबीमुळे, मुलं तर उधार उसनवारी करायला लागली, किती लोक भेटतात की धंद्यामध्ये नुकसान झालेलं असलं तरी देखील यावर्षी फायदा होईल, कुठून तरी कर्जातून बाहेर पडू, ती आशा काही केल्या सुटत नाही। आपण अयशस्वी होतोय याचं भान नसतं, कोणती तरी गणित मांडत असतात, काहीतरी सांगत असतात, ते परिपूर्ण नसतं। जसं आशेचं तसंच ममतेचं, ममतेपोटी आपण काय काय करू काही सांगता येणार नाही। आपलं घर, आपली पत्नी, आपला पती, आपली मुलं, आपल्या मुलांबद्दल जी ममता आपल्या ठिकाणी असते त्यापोटी त्यांची प्रकृती त्यांचा स्वभाव आपण सगळं बाजूला सारतो, तशा प्रकारच्या दुसऱ्या व्यक्तीला आपण कधी माफ करणार नाही अशी कधी कधी मुलं असतात। पण एकदा माझं आहे असं म्हटलं की सगळी गोष्ट बदलते। सगळीच मुलं अशी असतात असं नाही, पण कधी मुलांच्या बाबत, कधी जमिनीच्या बाबत, कधी घराच्या बाबत। मी अशी गोष्ट वाचली की एका सावकाराच्या घराला आग लागली आणि कोणीतरी सांगत आलं की तुमचा बाजारपेठेतला वाडा मोठी आग लागली आहे, कितीतरी लोक जमलेत। तो धावत पळत तिथं गेला तर खरंच मोठी आग भडकलेली होती। तो रडायला लागला, माझं सगळं चाललं असं म्हणत होता, लोकांना म्हणत होता पाहताय काय पाणी आणा पाणी होता। तेवढ्यात त्या गर्दीत त्यांच्या मुलाचा एक मित्र आला आणि त्यांना असं म्हणाला की अहो एवढा रडू नका, या घराचा व्यवहार तुमच्या मुलांनी केलाय आणि तो गावी गेलाय, त्याचे पैसे त्यांनी घेतलेत, मला सांगत होता तुम्हाला सांगायला वेळ झाला नाही। असं म्हटल्याबरोबर तो थांबला रडायचा। मी असं म्हणत होतो की माझं केवढं मोठं नुकसान होत होतं, वाचलो म्हणाला। तेवढ्यात अजून एक थोड्या वेळाने मित्र आला, तो म्हणाला की विसार रक्कम मिळालीय, सगळा व्यवहार पुरा झाला नाही, परत रडायला सुरुवात। ही आशा ममता समर्थ म्हणतात की याची देहात मध्ये बेड्याच पडलेल्या असतात या आशेच्या। संसाराची आशा सगळी पूर्ण होते असं कोणाचं होत नाही, आणि ममतेचा तेवढा उपयोग होत नाही। ममता हा आपल्या अहंकाराचाच एक विस्तार असतो। आणि त्याची जी बेडी पडलेली असते त्याच्यातून आपल्यालाच निघावं असं वाटत नाही। आशा ममता देही बेडी सुसरी करिता ती तडातोडी। एकतर आशा आणि ममता या बेड्या पडलेल्या आहेत। महापुरामध्ये बेडी जर पडली, महापुरामध्ये आपण पडलेले आहोत, आणि देहाला जर बेडी असेल तर हातपाय कसे मारणार? हातपाय मारणंच अशक्य ज्याला बेडी पडलेली आहे अशा व्यक्तींनी। त्यामुळं सुसरी त्याच्या देहाचे लचके पाडायला तोडायला अगदी सिद्ध झालेले असतात। सुसर मगर आमच्या बँकेत एक शिपाई होता, त्याला माग म्हणजे तुम्हाला आठवत असेल की विश्व हिंदू परिषदेने राम जन्मभूमीकरिता संसदेला घेराव घालण्याकरता आवाहन केलं बरं का। त्याच्यातून पुण्यातून काही कार्यकर्ते गेले, त्याच्यात हा गेला। तशा प्रकारे संसदेला घेराव अशक्य होता, होऊ दिला नाही त्यांनी। आंदोलन मोठं झालं पण संसदेला घेराव होऊ शकला नाही। त्यानंतर इतक्या दूर आलोच आहोत म्हणून मित्रमंडळींबरोबर तो हरिद्वार ऋषिकेश कुठं गेला आणि मग परत यायचं। तिथं गंगेला साखळ्या लावलेल्या आहेत, इतकी ओढ आहे। घाटापाशीच जिथं बांधलेले घाट आहेत तिथंच गंगेपाशी जावं। बाजूला देखील साखळ्या लावलेल्या आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूनी कुठूनही गंगेत उतरू नये म्हणून पाट्याही लावलेल्या आहेत। पण हा जरा धीर करून दुसऱ्या बाजूला गेला आणि सगळे लोक ओरडत असताना एका सुसरीने येऊन त्याचा पाय पकडला आणि त्याला सगळ्यांच्या देखत ओढत नेला पाण्यात खाली नेला. ऍब्सकॉन्डेड म्हणून नोंद झाली. मृत्यू मृत्यूचा दाखला असं काही होऊ शकत नाही. त्याचा पत्ताच लागला नाही. तो गेला. बरोबरीच्यांनी सांगितलं हा गेला म्हणून. तसं आशेपोटी होतं. तसं ममतेपोटी होतं. मध्यंतरी मला एकानी सांगितलं की त्यांची स्वकष्टार्जित मिळकत घरं आणि शेती ही त्यांनी मुलांच्या नावाने करून टाकली. ती आपली दोन मुलं आहेत आपल्याला काय कमी आहे आणि मुलांनीच त्यांना घराबाहेर काढलं. ते आणि त्यांच्या मिसेस आल्या त्या आणि सांगत होत्या केवढी एकच इच्छा आहे स्वामीजींच्या चरणी की माझ्या घरात मोठ्या हौसेनी देव्हारा करून घेतलाय. स्वामींचा मोठा फोटो लावलाय पण तिथं मला आता येऊनच देत नाहीत. काय झालं तर एका मुलाला कम असल जमीन असते त्याच्यामध्ये चांगली जमीन गेली आणि थोडी जास्त आहे. बाकी दुसऱ्याचंही कमी आहे असं नाही. पण त्याची बायको म्हणते की त्यांना तुम्ही जास्त दिलं या घरात राहायचं नाही आणि मुलगा साथ देतो आणि दुसरा जो मुलगा आहे तो म्हणतो की तुम्ही तिथं राहत होतात आता इथं राहायला यायचं नाही. हे जे संसाराचं वर्णन आहे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या या घटना आशा ममता देही बेडी सुसरी करिता ती तडातोडी नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती. दुःखाच्या संकटामध्ये अचूक नेऊन पोचवतात. अहंकार नकरे उडविले नेऊन पाताळी बुडविले तेथून या सोडविले नवचे प्राणी. त्यांनी काळ कसा मागे लागलेला आहे मृत्यू त्याच्याबद्दल सांगितलं. आशा ममते सारख्या ज्या सुसरी आहेत त्या कसं दुःख देतात या महापुरात असलेल्या ते सांगितलं. आणि मग अहंकार रूपी मगर अहंकार नकरे उडविले नेऊन पाताळी बुडविले तिने उचलून पार पाताळापर्यंत घेऊन गेली तेथून या सोडविले नवचे प्राणी. त्यांच्या मुखातून सुटका ही फार कठीण आहे. कोणीही सुटत नाही असं समर्थ म्हणतात. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी बुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि हरि।
श्रीराम काही निवेदन आहे आज सायंकाळी अध्यात्म